म्हटली पिताना आधी मला बरी वाटली मग बाटलीवर सुरू झाली बाटली दारूची नशा जवा मला चढली मग नशेमधी भानगड वाढली भांडण झालं चौघ मला भिडली एका ठोश्यातच दोनदा तडच पडली पारुग माझे पारुग पिलोई दिवसा दारुग पारुग माझे पारुग पिलोई दिवसा दारुग आड्या बाहेर जवळ मला लोटल अंधळ पडताना अग डोक माझ फुटल दुसऱ्याच बाईला पारू जवळ म्हटल मग शिव्या देऊन तिनं गटारात लोटल गाळाने मी अग पुरा पारू भरलो आणि एका भैयाच्या घरात गप्प कन शिरलो गुरावानी त्यानं मला ठोकलं आणि चेंडूवानी अग रस्त्यावरती फेकल पारुग माझे पारुग पिलोई दिवसा दारुग पारुग माझे पारुग पिलोई दिवसा दारुग अग उठताना थोडा थोडा आडलो मग भाजीवाल्या बाईवर धड पडलो अग इडलीवाल्या मद्राशाला नडलो आणि सुमगुंडरी मात्र बेडा शब्दानच रडलो काळा कुत्र अंगावरी भुकला अग चावलं मला पण कुणी नाही रोखलं मस्ती माझी दारून ती जिरली त्यात एका गाढवानं लाथ मला मारली हे पारुग माझे पारुग पिलोई दिवसा दारुग पारुग माझे पारुग पिलोई दिवसा दारुग अरब एवढ्या रे लोक मला म्हटली अन फजितीची सीमा अशी गाठली प्रकाशवाणी मित्र मला भेटली आणि मी लाज लज्जा गाव भर वाटली पिलो पंधारू नाही मला पचली अक्कल मला आज नवी सुचली शपथ सांग पारू घेऊ आज कुठली अग आजपासून दारू माझी सुटली पारुग माझे पारुग पिलोई दिवसा दारुग